नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसचं मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. विधिमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय नाही, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका. राज्यात 34 जिल्ह्यात 357 ठिकाणी पशु वैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती देण्याचा निर्णय. आणि आरोग्य सेवा मानकांच्या उल्लंघन प्रकरणी राज्यातल्या 258 खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द. आता सविस्तर बातम्या. देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था IICT आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC यांच्या संयुक्त कॅम्पसचं काल मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या अभ्यासक्रमासंदर्भात IICT इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून गेमिंग, अॅनिमेशन आदी 17 विषय शिकवले जाणार आहेत. दरम्यान वेव्स उपक्रमाचा कार्य अहवालही या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. अधिवेशन काळात विधानसभेत 14 विधेयकं पुनर्स्थापित तर 15 विधेयकं संमत झाली. विधान परिषदेनं 12 विधेयकं मंजूर केली तर 3 धन विधेयकं शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठवली. दरम्यान विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून नागपूर इथं होणार असल्याचं परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. त्यापूर्वी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. विधिमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन, संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद. आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलचं मत हे समाज तयार करत असतो. तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कथित हनी ट्रॅप संदर्भाने बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आजी माजी मंत्र्यांविरोधात असा आरोप नसल्याचा खुलासा केला. बीड जिल्ह्यातल्या महादेव मुंडे हत्याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही असं सांगत सर्वसमावेशक मुंबईसह प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले,
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. आधुनिक मुंबई एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू.
दरम्यान अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं. या कालावधीत घडलेल्या काही गोष्टी नक्कीच खेदजनक होत्या, त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले. विधिमंडळ परिसरात हाणामारी प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल सदनाला ही माहिती दिली. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. यापुढे अधिवेशन काळात विधिमंडळात सदस्य, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जनसुरक्षा कायद्यात कारवाई संदर्भात स्पष्टता नसल्याचं सांगत या कायद्याला विरोधामागची भूमिका ठाकरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
मी शिवसेना म्हणून त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. जर ते खरोखर दहशतवाद विरोधी असेल तर मग त्याच्यात तुम्ही कायदे कडक करा, काही करा, पण देशविघातक शक्ती आज जे काय त्याच्यात वाटते ते काय म्हणतात की व्यक्तीवरती नाही संघटनेवरती. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या वृत्तपत्रात एखादा लेख लिहिला तर तुमच्या अख्ख्या समूहाला ते बंदी आणतील का? आणि याचं कारण असं की हेतू चांगला असू शकेल पण त्याची अंमलबजावणी ही करणारा जो असेल त्याच्या हातामध्ये असते. त्याच्यात कुठे गफलत होऊ नये म्हणून त्या बिलामध्ये स्पष्ट उल्लेख असण्याची गरज आहे.
दरम्यान विधिमंडळानं संमत केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला मान्यता न देता पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवण्याची मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. याबाबतचं निवेदन काल राज्यपालांना सादर करण्यात आलं. या कायद्याच्या विरोधात काल काँग्रेसच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. राज्यातल्या 6,075 शाळा आणि 9,631 तुकड्यांवरच्या 49,562 शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली. दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध योजनांद्वारे दिलं जाणारं अनुदान दरमहा 1500 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सदनात ही माहिती दिली. संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ते येत्या 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत. इच्छुक उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशिलासाठी www.prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळणं हा मराठा इतिहासाचा जागतिक गौरव असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत यानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. राज्यात 34 जिल्ह्यात 357 ठिकाणी पशु वैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसंच बीड जिल्ह्यात 51 तर लातूर, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात 39 नवीन इमारतींचा समावेश आहे. आरोग्य सेवा मानकांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातल्या 258 खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात 5,134 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा समावेश केला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत आश्वासन दिल्याचं शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. मराठवाड्यात कापूस प्रक्रिया उद्योगासाठी सवलती तसंच सोप्या कर्ज योजना राबवण्याची मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. तर परभणी जिल्ह्यातल्या सेलू, पाथरी, सोनपेठ या शहरांना जोडणाऱ्या महामार्गाचं काम 2 वर्षात पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. एसटी महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेच्या पहिल्या सर्वेक्षणात लातूर विभागातील 4 बस स्थानकांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. यात औसा, मुरुड, लातूर बस स्थानक क्रमांक 2 आणि लांजना या बस स्थानकांचा समावेश आहे. धाराशिव इथं आज आणि उद्या ग्राहक पंचायतीचं राज्य अधिवेशन होणार आहे. ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ विजय लाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोलापूर धुळे महामार्गावरील श्री गणेश मंगल कार्यालयात होणाऱ्या या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचं आवाहन लाड यांनी केलं आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या सेवादूत या प्रणालीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीद्वारे शासनाच्या विविध सेवा घरपोच उपलब्ध होणार आहेत. अशी सेवा देणारा हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्रीजवळ दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात एक इसम आणि त्याच्या 2 मुलांचा मृत्यू झाला तर मुलांची आई गंभीर जखमी झाली. काल दुपारी ही दुर्घटना घडली. क्रिकेट. इंग्लंड आणि भारत महिला संघातला दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. हवामान. मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसचं मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप. 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. विधिमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि राज्यात 34 जिल्ह्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती देण्याचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.